आता आपण जगात, भारतात आणि महाराष्ट्रातल्या 1960 दशकातल्या प्रमुख घडामोडीकडे वळूया. आणि या म्हणजे सहज समजून घेण्यासाठी आणि वेळेच्या अभावामुळे, कारण हे दशक खूपच घटनापूर्ण आणि महत्त्वाचं असं ठरलं, आपण या कालक्रमानुसार म्हणजे क्रोनॉलॉजिकली घेण्याचा एक प्रयत्न करूया. ऑफकोर्स म्हणजे या ओघात बोलताना काही गोष्टी कालक्रमानुसार नसतील आणि काही राजकीय असतील तर काही अराजकीय, काही वैज्ञानिक तर काही औद्योगिक, काही कलेच्या, तर आपण म्हणजे फक्त एक आढावा घेत आहोत. आणि आपल्याकडून या आधीच्या प्रश्नांमध्ये काही गोष्टी ज्या राहिल्या आहेत त्याबद्दल एक उल्लेख मात्र आपल्याला असा करायचा आहे त्याचा. काहींच्या कथा अजून रोचक असल्या तर त्यात अजून थोडं सखोल जाता येईल. चूकभूल माफ असावी, समजून घे संग्राम. अरे, यावरनं एक गंमत लक्षात आली. 1928 साली स्वामीनाथन सदानंदांनी एक राष्ट्रवादी वर्तमानपत्राची स्थापना केली, बरं का, द फ्री प्रेस जर्नल. या वृत्तपत्राने भारतीय स्वातंत्र्य चळवळीला भरपूर योगदान दिलंच, पण स्वतंत्र भारताला उत्कृष्ट असे 3 व्यंगचित्रकार घडवून दिले. म्हणजे पहिला त्यातला केशव शंकर पिल्लई, अर्थात शंकर, यांच्या कारकिर्दीला सुरुवात, म्हणजे जो सुरुवातीचा ब्रेक होता तो द फ्री प्रेस जर्नलने दिला. पुढे जाऊन त्यांनी स्वतःचं साप्ताहिक काढलं, शंकर्स वीकली, म्हणजे ते 1948 ते 1975 चालवलं. आणि त्याच्या उद्घाटनाला भारताचे पंतप्रधान त्यावेळेसचे पंडित जवाहरलाल नेहरू आले होते. आणि तरीही, बरं का, शंकरनी नेहरूंवर असंख्य व्यंगचित्र प्रकाशित केली आणि त्यांची आणि त्यांच्या धोरणांची आणि विचारांची खूप खिल्ली उडवली. नेहरूंच्या मृत्यूच्या 10 दिवस अगोदरच्या प्रकाशित केलेल्या साप्ताहिकात तर चक्क नेहरूंच्या वयाची टर उडवली होती शंकरनी. त्यांना नेहरूंनी तातडीचा निरोप पाठवला, काय तर, डोंट स्पेअर मी शंकर. भारतात त्यावेळचे राजनेता आणि लोकशाही अशी होती. असो, हे मी तुला का सांगतोय संग्राम, कारण द फ्री प्रेस जर्नलचे अजून 2 उत्तम व्यंगचित्रकार आपल्याला मिळाले. दुसरे म्हणजे पहिले शंकर, दुसरे म्हणजे आर के लक्ष्मण, जे अवघे 20 वर्षाचे असताना इथे नोकरीला लागले, पण नंतर कम्युनिस्टांची खिल्ली उडवायची नाही असं त्यांना सांगण्यात आल्यावर नोकरी सोडून टाइम्स ऑफ इंडियामध्ये लागले, जिथे त्यांनी द कॉमन मॅनला जन्म दिला. तो आता म्हणजे जग जाहीर आहे, माहिती आहे लोकांना, सगळ्यांनाच ओळखतो आपण कॉमन मॅन. आणि तिसरे, शेवटचे 34 वर्षीय व्यंगचित्रकार, असेच ज्यांच्या व्यंगचित्रांबद्दल आक्षेप घेतला गेल्यामुळे तिथून बाहेर निघून ज्यांनी आपलं स्वतःचं मासिक काढलं आणि ज्या गोष्टीचं महाराष्ट्राच्या राजनीतीवर मग त्याचे दूरवर परिणाम झाले, ते चित्रकार म्हणजे बाळ केशव ठाकरे, अर्थात बाळासाहेब ठाकरे, ज्यांनी 13 ऑगस्ट 1960 मार्मिक नावाच्या मासिकाचे यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते उद्घाटन केलं. म्हणजे विचार कर की यशवंतराव चव्हाण त्यावेळेस काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसचे मुख्यमंत्री होते, बाळ केशव ठाकरे यांचा काँग्रेसशी काही संबंध नव्हता, इनफॅक्ट त्यांच्या वडिलांचा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीशी संबंध होता, तरीसुद्धा यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते उद्घाटन झालं. म्हणजे काय त्यावेळेसचे आपले राजकीय नेते होते आणि कशी राजनीती होती आहे त्याच्यावरनं एक परिचय आहे. ह्याच मासिकातून 5 जूनला, म्हणजे मार्मिकमधनंच 5 जूनला 1966 शिवसेनेच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली. आणि 1988 बरं का, सामना दैनिक येईपर्यंत हेच शिवसेनेचं मुखपत्र राहिलं. बरं, 1960 बऱ्याच राष्ट्रीय संस्थांना सुद्धा स्थापन करण्यात आलं, म्हणजे नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स, स्टेट ॲग्रिकल्चरल क्रेडिट कॉर्पोरेशन, अशा असंख्य वेगवेगळ्या संस्था स्थापण्यात आल्या. आणि बरेच महत्त्वाचे कायदेसुद्धा बनवण्यात आले. आता मी यातले काही सांगतो, म्हणजे जेनेव्हा कन्व्हेन्शन्स ॲक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट, ॲडव्होकेट्स ॲक्ट, मोटर ट्रान्सपोर्ट वर्कर्स ॲक्ट, शुगर ॲक्ट, इन्स्टिट्यूट्स ऑफ टेक्नॉलॉजी ॲक्ट, लँड एक्विजिशन अमेंडमेंट ॲक्ट, ॲटॉमिक एनर्जी ॲक्ट, एक्स्ट्रॅडिशन ॲक्ट, फॉरेनर्स लॉ, कस्टम्स ॲक्ट, वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन्स ॲक्ट, मरीन इन्शुरन्स ॲक्ट, ऑफिशियल लँग्वेजेस ॲक्ट, गव्हर्नमेंट ऑफ युनियन टेरिटरीज ॲक्ट, कंपल्सरी डिपॉझिट स्कीम ॲक्ट, एक्सपोर्ट क्वालिटी कंट्रोल अँड इन्स्पेक्शन ॲक्ट, मेजर पोर्ट ट्रस्ट ॲक्ट, ॲडमिनिस्ट्रेटर जनरल ॲक्ट, सेंट्रल बोर्ड्स ऑफ रेव्हन्यू ॲक्ट, पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट, एशियन डेव्हलपमेंट बँक ॲक्ट, पोलीस फोर्सेस रिस्ट्रिक्शन ऑफ राईट्स ॲक्ट, सीड्स ॲक्ट, पासपोर्ट्स ॲक्ट, अँटी करप्शन लॉज अमेंडमेंट ॲक्ट, सिव्हिल डिफेन्स ॲक्ट, एनिमी प्रॉपर्टी ॲक्ट, द गोल्ड कंट्रोल ॲक्ट, जो 1968 आला, इन्सेक्टिसाइड्स ॲक्ट, जजेस इन्क्वायरी ॲक्ट, सेंट्रल सेल्स टॅक्स अमेंडमेंट ॲक्ट, फॉरेन मॅरेज ॲक्ट, क्रिमिनल अँड इलेक्शन लॉज अमेंडमेंट ॲक्ट, ओथ्स ॲक्ट अँड मोनोपोलीज रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ॲक्ट, असे 121 कायदे आणि 15 घटनादुरुस्त्या, म्हणजे ज्याच्यात 8वी ते 12वी अमेंडमेंट, सॉरी 21वी, 8वी ते 21वी अमेंडमेंट ह्या 1960 दशकात करण्यात आला. आता 13 सप्टेंबर 1961 भारतीय राष्ट्रपतींनी इन्कम टॅक्स ॲक्टला मान्यता दिली. हे महत्त्वाचं जरा म्हटलं थोडंसं आपण याच्यात खोलात जावं. हा 1 एप्रिल 1962 अंमलात आणला गेला, म्हणजे लागू झाला. तुला माहिती आहे का संग्राम, हा ॲक्ट दरवर्षी अमेंड केला जातो, म्हणजे ह्या दुरुस्ती होते कारण बजेटमध्ये करांमध्ये काही बदल घडला तर या कायद्यामध्ये बदल घडवणं भाग आहे. म्हणजे दरवर्षीच्या फायनान्स बिलमध्ये इन्कम टॅक्स ॲक्टच्या अमेंडमेंटचीसुद्धा तरतूद अपसूक आहे. आहे की नाही गंमत? बरं, तुला काय वाटलं स्त्री स्वातंत्र्याबद्दल किंवा त्याच्या बाबतीत आपण इतर प्रगत देशांच्या तुलनेत कुठे बसतो? बरं, काय तुला वाटतं? म्हणजे अमेरिकेत आणि ब्रिटनमध्ये तर स्त्रियांबद्दल आणि त्यांच्या हक्कांबद्दल बरेच कायदे आपल्या अगोदर झाले असणार ना? चूक. ऐक मग, 12 डिसेंबर 1961 द मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट हा अंमलात आणण्यात गेला. ह्यात नवीन आईला 6 आठवड्याची सुट्टी ही नमूद होती, बरं का? म्हणजे त्यात नुसतं जीवित बाळाच्या आईला नव्हे तर प्रसूती झालेल्या कुठल्याही बाईला, जिथे जिवे बाळ जगले, तिचे बाळ जगले असले नसले तरीसुद्धा. म्हणजे हा किती प्रगत कायदा होता माहिती आहे का तुला? कारण अरे, ब्रिटनमध्ये असा कायदा 1975 तर अमेरिकेत तर चक्क 1993 हा आला. म्हणजे त्या अगोदर त्याच वर्षी 20 मेला आपण डाउरी प्रोहिबिशन ॲक्टसुद्धा लागू केला होता. आपल्या देशाचे तेव्हाचे राज्यकर्ते आणि सांसद किती प्रगतिशील होते याची यातून कल्पना येईल. म्हणजे द मॅटर्निटी बेनिफिट ॲक्टची एक गंमत सांगतो तुला, प्रसूती झालेल्या महिला कामगारांना सुट्टी मिळावी हे काही 1961 आपल्याला उमजलं नाही, बरं का? म्हणजे पार 1929 नारायण मल्हार जोशी महाराष्ट्राचे, गोपाळकृष्ण गोखल्यांचे अनुयायी यांनी तेव्हाच्या सेंट्रल लेजिस्लेचरमध्ये हे विधेयक सादर केलं होतं. म्हणजे ह्यांनीच, म्हणजे NM जोशींनीच लाला लाजपत रायांसोबत 1920 ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना पण केली होती. आहे की नाही? तेव्हाच्या आपल्या देशाच्या आणि समाजाच्या नेत्यांची कमाल. अशाच पुरोगामी वादाबद्दल मला अजून एक गोष्ट तुला सांगायची आहे, एक अजून पुरावा द्यायचा आहे 1960 प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स ॲक्टबद्दल. म्हणजे अमेरिकेतसुद्धा एक कायदा असा की जो सर्व देशात लागू होईल हा 2019 आला आहे, माहिती आहे का? त्याआधी फक्त प्रत्येक राज्याचे वेगळे कायदे होते. खरंच संग्राम, आपण भारतीय लोक किती नशीबवान होतो की आपल्याला नेहरू, पटेल, आंबेडकर, आझाद, गाडगीळ, कृपलानी, राजेंद्र प्रसाद, शास्त्री, इंदिरा गांधी, कामराज आणि राव यांच्यासारखे असंख्य प्रगतिशील आणि दूरदर्शी नेते बरोबर पाहिजे तेव्हा त्या वेळेला लाभले. 1962 आणि 1967 निवडणुका झाल्या त्यावेळेस संग्राम, त्यावेळेची काँग्रेसची पकड इतकी घट्ट होती तुला सांगतो. म्हणजे मुख्यतः नेहरूंच्या प्रचंड व्यक्तिमत्वामुळे आणि नंतर इंदिरा गांधींच्या नेतृत्वाच्या शैलीमुळे, की आज आपण जे 300 लोकसभा सीट जिंकणाऱ्याला आपण मोनार्क ऑफ ऑल दे सर्वे वगैरे असं म्हणतो. तुला माहिती आहे का की 1957 निवडणुकात किती सीट काँग्रेसला मिळाल्या? 371 आणि 1962 निवडणुकीत 361. परंतु ह्यावर काँग्रेसचं नियंत्रण नंतर हळूहळू सुटायला लागलं आणि 1967 निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला अवघ्या 283 जागा मिळाल्या. पण तरी सांगायचा मुद्दा असा की 300 जागा म्हणजे काय फार मोठी पॉप्युलॅरिटी असं काही नाही आहे. त्या अगोदरही आपल्या देशात 300 कित्येक तरी जास्त जागा अशा मोठ्या मोठ्या व्यक्तित्वांनी, म्हणजे नेहरूंसारख्या, इंदिरा गांधींसारख्या व्यक्तित्वांनी मिळवलेल्या आहेत. बरं, 17 ते 19 डिसेंबर 1961 दरम्यान गोवा मुक्ती संग्राम झाला, ज्याला आपण ऑपरेशन विजय असं नाव दिलं होतं. पोर्तुगीज हे भारतात पहिलेच युरोपीय लोक होते, माहिती आहे का तुला, ज्यांनी इसवी सन 1505 क्विलॉन, म्हणजे आजचं केरळमधलं कोल्लम, इथे पहिली फॅक्टरी टाकली होती. तब्बल 456 वर्षानंतर भारताच्या भूमीवर एकही युरोपीय सत्तेचे राज्य नव्हते. ह्या अगोदर पोर्तुगीज दमण आणि नगर हवेली हे 1954 स्वतंत्र झाले होते. एक गंमत सांगतो बघ तुला, दादरा नगर हवेली स्वतंत्र झाल्यानंतर एकाच दिवसासाठी त्याचे पंतप्रधान, बरं का, प्राईम मिनिस्टर ऑफ दादरा नगर हवेली हे KG बादलानी हे एक IAS ऑफिसर होते आणि त्यांनी भारतामध्ये प्रवेशाच्या करारावर 11 ऑगस्ट 1961 फक्त सही केली आणि लगेच राजीनामा दिला. आहे की नाही मजा? 13 फेब्रुवारी 1960 फ्रान्स अणुबॉम्ब चाचणी करून 3 अण्वस्त्र बाळगणाऱ्या देशांमध्ये सामील झाला. आता अणुबॉम्ब सज्ज अशा देशांमध्ये USA, UK, USSR आणि फ्रान्सची भर पडली. नंतर 16 ऑक्टोबर 1964 चीननेसुद्धा या चमूमध्ये आपल्या हक्काची जागा मिळवली बरं का. त्यावेळेस अमेरिकेने तैवानला आश्वासन दिलं की चीनी हल्ल्यापासून त्याचं रक्षण आणि जरूर पडल्यास प्रतिहल्लासुद्धा हे अमेरिकेची जबाबदारी राहिली आणि त्यांना म्हणजेच तैवानला स्वतःची अणुचाचणी करण्यापासून परावृत्त करण्यात आलं. हे चीनच्या या अणुचाचणीनंतर भारताचा न्यूक्लिअर प्रोग्राम जो थंडावला होता त्याला गती आली. पण शास्त्रींनी भाबांच्याऐवजी साराभाईंना त्यांची कबान दिली होती म्हणजे आपल्या न्यूक्लिअर प्रोग्रॅमची, आणि साराभाई हे गांधीवादी शांतिप्रिय असल्यामुळे बॉम्बचे काम रखडले. नंतर मात्र इंदिरा गांधींनी परत त्याला गती दिली आणि 1974 जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बुद्धाने स्मितहास्य केले, भारत चीन फ्रान्स UK USSR आणि USA यांच्याबरोबर आपण तो एक्सक्लुझिव्ह क्लब त्याचे आपण सदस्य झालो. नंतर 15 ऑगस्ट 1969 विक्रम साराभाईच्या अथक परिश्रमामुळे जवाहरलाल नेहरूंनी डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीच्या आधिपत्याखाली जी इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च म्हणजे इन्कोस्पार ही 1962 स्थापन केली होती त्याचं रूपांतर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोमध्ये झालं. 5 फेब्रुवारी 1960 जिनेव्ह स्वित्झर्लंड येथे CERN म्हणजे CERN म्हणजे कौन्सा युरोपीय पूर्ला रिसर्च न्यूक्लिअर म्हणजे युरोपीय अणुसंशोधन संघटना यांचा पहिला पार्टिकल ॲक्सिलरेटर हा सुरू झाला. पुढे याच संस्थेने बांधलेल्या LHC म्हणजे लार्ज हॅड्रॉन कॉलाइडरमध्ये 4 जुलै 2012 हिग्स बोसॉन ज्याला आपण गॉड पार्टिकल असं म्हणतो ते पहिल्यांदाच पाहण्यात आलं. म्हणजे याची सुरुवात बघ कुठे झाली, 60s झाली. 1963 सतलज नदीवर एक बलाढ्य अशा बांधाचं पंडित नेहरूंद्वारे उद्घाटन करण्यात आलं. त्या बांधाचं नाव होतं भाकरा डांगल, जिथे त्यांनी त्या काळचे गाजलेले टेम्पल्स ऑफ मॉडर्न इंडियाचे भाषण केले बरं का. त्यात त्यांनी असं म्हटले, नाव एक कोट, दिस डॅम हॅज बीन बिल्ट टू दी अनरिलेंटिंग टॉइल ऑफ मॅन फॉर द बेनिफिट ऑफ मॅनकाइंड अँड देअरफॉर इज वर्दी ऑफ वर्शिप. मे यू कॉल इट अ टेम्पल ऑर अ गुरुद्वारा ऑर अ मॉस्क, इट इन्स्पायर्स अर ॲडमिरेशन अँड रेव्हरन्स. या बांधावर काम 1948 चालू झालं होतं आणि जगभरचे विकसनशील देश जे होते म्हणजे डेव्हलपिंग नेशन्स जी नुकती स्वतंत्र झाली होती याकडे नजर लावून बसली होती. उदाहरणार्थ म्हणजे जेव्हा इजिप्तमध्ये नासिर यांनी 54 सत्ता बळकावली त्यांना इजिप्तच्या प्रगतीसाठी नाईल नदीवर अशाच एका बांधाची गरज होती आणि त्या विचाराने ते इतके पछाडले की जेव्हा त्यांना युरोपियन देशांनी पैसे देण्यास नाकारले या बांधासाठी त्यांनी सुएसच्या कालव्याचे 26 जुलै 1956 राष्ट्रीयकरण करून टाकलं आणि चक्क ब्रिटन आणि फ्रान्सबरोबर युद्ध ओढवून घेतलं. गंमत म्हणजे या नाईलवरच्या अस्वान नावाच्या बांधाचे काम 9 जानेवारी 1960 सुरू केले गेले, म्हणजे ते सुद्धा 60s. अजून काय काय झालं बघू. 11 मेला 1963 ऑफिशियल लँग्वेजेस ॲक्ट हा कायदा आला. घटनेच्या 17व्या भागामुळे प्रमाणे इंग्रजी ही भाषा हळूहळू कमी करून हिंदी ही राष्ट्राची राजभाषा 26 जानेवारी 1965 करायची तरतूद होती बरं का. ही तारीख जशी जशी जवळ येऊ लागली तशी तशी दक्षिणेकडची राज्ये आणि ज्यांना आपल्या प्राचीन भाषा आणि साहित्याचा खूप अभिमान होता आणि तो असलाच पाहिजे, म्हणजे तिथे आंदोलनं चालू झाली. दंगे, जाळपोळ, मारामारी, पोलिसांचा गोळीबार आणि अनेक असे खेदजनक प्रकार घडले. काही ठिकाणी तर भारत गणराज्यातून वेगळे होऊन आपण द्रविड नाडूची स्थापना करू असे ठरावसुद्धा पास करण्यात आले. त्यानंतर भारतीय राज्यघटनेची 16वी दुरुस्ती करून अलगाववादी विधाने करणे किंवा इच्छा प्रकट करणे यावर बंदी लावण्यात आली आणि मग ही आग काही शांत झाली. पण काही वर्षासाठीच बरं का. नेहरूंच्या मृत्यूनंतर गुलजारीलाल नंदा व मोरारजी देसाई यांनीसुद्धा पुन्हा हिंदी लादण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा त्याचे पडसाद दक्षिणेकडे इतके तीव्र उठले की त्यांनी प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारीला काळा दिवस घोषित केला. लालबहादूर शास्त्रींना आकाशवाणीवर भाषण द्यायला लागलं की नेहरूंनी दिलेलाच शब्द की इंग्रजी ही सुद्धा वापरात राहील राष्ट्रभाषा म्हणून राजभाषा म्हणून हा पाळला जाईल. 8 जानेवारी 1968 ऑफिशियल लँग्वेजेस ॲक्टमध्ये सुधारणा केली गेली की इंग्रजी ही राजभाषा सदोदित राहील आणि मग कुठे हे प्रकरण निवळले.